बने तू बिना इव्यधा मीयदने वीडेना ये कथै जीवितम्